नमस्कार
अच्छा,
किशोर कुलकर्णी। मी
नमस्कार नमस्कार, बोला.
राजेंद्र गाडगीळ बोलतोय।
हो, बोला ना,
माझ्या मनात एक प्रश्न आहे की
बोला.
जो अनेकांच्या मनात आहे,
हो,
की किशोर कुलकर्णी यांचं आद्य कार्य हे सुंदर हस्ताक्षर चळवळीचं आहे,
बरोबर.
तर त्या संदर्भात आपली नेमकं आत्ताची तुमची प्रतिक्रिया काय?
आत्ता माझी लोकमतला पण छापून आलेली आहे आणि मी त्याच्यावरती सतत बोलत असतो. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं अक्षर प्रचंड प्रमाणावरती बिघाड झालेला आहे, एक. दुसरं, शुद्ध लेखनाच्या बाबतीमध्ये पूर्ण 12 वाजलेले आहेत विद्यार्थ्यांचे. दुसरं, त्यांची प्रॅक्टिस गेलेली आहे, त्यामुळे त्यांचं लेखन जे आहे, लेखन कौशल्य संपत चाललेलं आहे. आता उदाहरणार्थ, बोर्डाचा पेपर 100 मार्काचा आहे आणि त्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे. हॅलो,
हाँ, ऐकतोय।
हा, तर डिस्क्रिप्टिव्ह आहे लिहायचं आणि आपल्या वेळेला मला वाटतं 12 प्रश्न असायचे, बरोबर.
हो, बरोबर बोलताय।
तर त्यावेळेला जवळजवळ पूर्ण आन्सर शीट भरून आपल्याला दोन दोन पुरवण्या लावायला लागायच्या
अगदी
माझ्या
बरोबर।
माहितीनुसार. तर इतकं आपण जेवढं लेखन करायचो तेवढं आत्ताची पिढी लेखन करत नाही आणि आताचा फॉर्मॅटही बदलून टाकलेला आहे,
तर किशोर कुलकर्णी
त्यामुळे.
सर, तुम्ही बरोबर सांगताय, मग याच्यावरती
हो,
तुमचा उपाय काय?
हा, त्याच्यावरती उपाय असा की दररोज प्रॅक्टिस करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, आणि विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस तर करायलाच पाहिजे पण मोबाईल मध्ये जास्त डोकं न घालता वाचन केलं पाहिजे आणि स्वतःचं रायटिंग स्किल स्वतःच डेव्हलप केलं पाहिजे.
याच्यासाठी काय कार्यक्रम सुचवाल तुम्ही त्यांना?
याच्यासाठी मी सुचवेन की आपण लहान असताना, म्हणजे आपलंच उदाहरण घ्यायचं थोडं थोडं, आपण लहान असताना आपल्या सुट्ट्या चालू असताना, दिवाळीची सुट्टी, अक्षय तृतीयेची सुट्टी, त्यावेळेला आपले वडीलधारी आपल्याला सांगायचे की 10 ओळी पूर्ण शुद्ध लेखन लिहून काढा. वही असायची आपल्याकडे. आता कित्ता वही तर गेलीच, बोरू टाक तर गेलेच, ते म्हणजे जमा झाले, इतिहास जमा झाले. पण आता दोन दुरेगी वहीवरती जर का समजा प्राथमिक माध्यमिक अगोदरच, प्राथमिक म्हणजे 5वी पर्यंत विद्यार्थी असेल तर त्याने दुरेगी वहीवरती लिहून किमान
हॅलो।
अक्षरांचं जे वळण आहे ते त्यांनी व्यवस्थित त्याचा सराव करायला पाहिजे. जे तुम्हाला सांगतो, दररोज कमीत कमी अर्धा तास तरी लिहिलं गेलं पाहिजे.
तर
तो
या
किती पानं
संदर्भामध्ये
भरतो.
जी तुम्ही महत्वाची सांगितली आहे योजना, तर
हो हो
पुढचं मग तुमचं काय पाऊल असणार आहे?
हा, पुढचं पाऊल असं की मी आता वेगवेगळ्या वेबिनार मध्ये, सेमिनार मध्ये मी नेहमी आता याच्या जनजागृती करत असतो आणि तुम्ही खूपच चांगला विषय केलेला आहे माझ्याशी हा. तर आता हे माझं जे आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना माझा वयाची 50 आणि माझ्या कार्याला 25, म्हणजे असं दुग्ध शर्करा योग आहे. तर मी असा संकल्प घेतलेला आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, किमान 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं शालेय.
ज्येष्ठ नागरिक, आपण फारच मोठा संकल्प घेतलेला आहे, या तुमच्या
हा,
संकल्पनात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना काय आवाहन कराल?
ज्येष्ठ नागरिक इतके छान मला सहकार्य करतात ते, म्हणजे मला पहिल्यांदा, म्हणजे माझ्या कार्यामध्ये अंमळनेरला एक सेवानिवृत्त एसटी कंट्रोलर होते, देपू कुलकर्णी, ते
अच्छा,
माझ्या दूरच्या नातेवाईक नात्यात पण होते. तर ते रिटायर झालेले होते, जवळजवळ 70 वय होतं त्यांचं आणि माझं एक आर्टिकल दैनिक सकाळमध्ये छापून आलं होतं 97 98 ला. त्यावेळेला त्यांनी ते आर्टिकल वाचलं आणि माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी माझ्याकडे हट्ट धरला की माझं पण अक्षर दुरुस्त करायचंय
तर
मला.
थोडक्यात की जर मनावर घेतलं ज्येष्ठांनी
हा
तर
तर
ते
त्यांनी
सुद्धा तुमच्या
दुरुस्त
चळवळीत
केलं,
सामील होऊ शकतात.
ते येऊ
किशोर
शकतात. आणि
कुलकर्णी, तुम्ही आम्हाला 5 मिनिटं वेळ दिला त्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. परत भेटूयात.
नक्की नक्की.